श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अखेरचा अध्याय म्हणजे 18वा अध्याय सुरू आहे। 52 श्लोक घेऊन झालीत। 53व्या श्लोकावरील निरूपण सुरू आहे। अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह ही सर्व टाकून ममत्व बुद्धीसुद्धा सोडून असा शांत झालेला जो मनुष्य असतो, योगी असतो, साधक असतो, तोच ब्रह्मरूप होण्याला योग्य असतो। अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममहा शांतो ब्रह्म भूयाय कल्पते। या श्लोकावरील अर्ध निरूपण घेऊन झालं होतं काल। उरलेला अर्धा भाग आज आपण घेणार आहोत। सुरू करूया आजच्या भागाला। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तीर्थ रिद्धी सिद्धीची अनेगी वृंदे मिळती प्रसंगी तये पुष्पवर्षी आंगे नाहा तसे तू ऐसेनी ब्रह्मिक्या सारखे स्वराज्य येता जवळके झळंबिता हे हरिखे तिन्ही लोक तेव्हा वैर्या का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरे चिहिना हे ना भलतेणे व्याजे तो जयाते म्हणे माझे तो नोडवेची का दुजे अद्वितीय जाला पैया पुलिया एकी सत्ता सर्व ही कवळुनिया पंडुसुता कही न लगती ममता धाडिली तेणे। तेव्हा त्या प्रसंगी रिद्धी सिद्धीचे अनेक समुदाय येतात। कोणत्या प्रसंगी? ज्यावेळी साधकाच्या पुढे विवेक हा बोधरूपी चोपदार काठीने दृश्याची गर्दी दूर करतो आणि योग भूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन येतात, म्हणजे जेव्हा डोक्यातील चल विचलपणा, चल बिचलपणा, डोक्यातील निरनिळ्या प्रकारचे संकल्प विकल्प हे सगळे मावळतात, मन स्थिर होते, चित्त पवित्र होतं, तेव्हा त्या प्रसंगी रिद्धी सिद्धीचे अनेक समुदाय येतात, म्हणजे त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात। पण त्या सिद्धीनी रिद्धीनी त्याला काही घेणं देणं नसतं, त्याच्यापासून तो लांब राहतो आणि त्या रिद्धी सिद्धी समुदायरूपी पुष्पवृष्टीने तो नाहत असतो, इतकं सगळं रिद्धी सिद्धी त्याच्या अधीन होऊन जाते। याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे। तिन्ही लोक आनंदाने भरून टाकतो आणि अर्जुना तेव्हा हा माझा वैरी आहे किंवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्यापुरते त्याला समसाम्य भावामुळे द्वैत उरतच नाही। त्याचा कोणीच मित्र नसतो, त्याचा कोणी शत्रू नसतो, सर्वांना तो एकसारखा पाहतो। इतकेच नव्हे तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल एवढे देखील द्वैत द्वैतपणाने त्याच्यापुढे येत नाही, म्हणजे द्वैत हे उरतच नाही। त्याला कुठेच काही कन्फ्युजन नसते, कसल्याच प्रकारची ड्युअलिटी नसते, कसल्याच प्रकारचा कॉन्फ्लिक्ट त्याच्या डोक्यात नसतो, असा तो पूर्णपणे द्वैतरहित झालेला असतो। अर्जुना, आपल्या एक छत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून टाकलेलं असते आणि सर्व विश्वाला व्यापून आपल्या ममतेला कोठेही चिकटू न देता त्याने ममता दूर केलेली असते। म्हणून काही तो बायको लेकरांपासून निराळा झाला असं नाही, फक्त त्यांच्याबद्दलची आसक्ती त्यांनी सोडलेली असते, त्यात तो आसक्त होऊन राहत नाही. ऐसा जिंतिलिया रिपुवर्ग आपू मानलया हे जग अपैसा योग तुरंग स्थिर झाला वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे म्हणून हा तू आसुडे वृत्तीचाही जैसे रस औषध खरे आपुले काज भरू करुनी पुरे आपणही नुरे तैसे होतसे देखो नी ठाकिता ठाऊ धावता थिरावे पावू तैसा ब्रह्म सामीपे थावो अभ्यासु सांडी. याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर आणि हे सर्व विश्व आपण आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोग रूपी घोडा आपोआप स्थिर झाला. घोडा म्हणजे हे जे मन इकडे तिकडे चलबिचल होऊन नाचत होतं ना, ते सगळं स्थिर झालं आणि वैराग्याचे चिलखत हे जणू काही अंगात बळकट घातले आणि तेही तेव्हा क्षणभर ढिले करतो. ते वैराग्याचे चिलखतही त्याला बांधून ठेवायची गरज नसते आणि ज्या द्वैताला ध्यानरूपी तरवानीने मारील ते द्वैत त्याच्यापुढे नसल्यामुळे ध्यान करणाऱ्या वृत्तीच्याही हाताला हिसळा बसतो, कारण आता त्याला वेगळं ध्यान करायची गरजच नाही, तो पूर्णपणे ध्यानस्थ झालेला असतो. ध्येय ध्याता आणि ध्यान या त्रिपुटीच्या पल्ल्याड तो गेलेला असतो. ज्याप्रमाणे पाऱ्याचे रसायन आपले काम म्हणजे रोगाची निवृत्ती पुरे करून आपणही उरत नाही, ते नष्ट होते, त्याप्रमाणे हे सर्व घडते. ज्या ठिकाणाला पोचावयाचे ते ठिकाण दिसल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणाऱ्या पायांची गती स्थिरावते त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्याससुद्धा मंदावतो. गंगा ही समुद्राला मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी कमी होतो, अथवा स्त्री आपल्या नवऱ्यासोबत जशी स्थिर होते तशी मग त्याची स्थिती होते. घडता महोदधीसी गंगा वेगे सांडिजे जयसी का कामिनी कांता पासी स्थिर होय नाना फळतीये वेळी केळीची वाढी मांटुळे का गावा पुढे वळे मार्ग जैसा तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हतिये रूहळूची ठेवी म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया हो तसे तै उपाया वो हटू पडे मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग फळाचाही परिपाक दशा जे का. गंगा समुद्राला मिळाली म्हणजे मग जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो तसा तो स्थिर होतो, किंवा केळीला फळांचा घड आला म्हणजे केळीची वाढ ही थांबते, अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो ना त्याच्यानंतर रस्ता संपतो, त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून तो साधक याप्रमाणे साधनरूपी हत्यार हळूच खाली ठेवतो. मग त्याला साधन नकोच असते, साधनाही नको असते, कारण जे साध्य करायचं आहे ते साध्य होऊन गेलं असते. मग साधन साधना साध्य हे सगळं संपतं. म्हणून अर्जुना ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याच्या वेळी आणि अशी जेव्हा वेळ येते तेव्हा साधने कमी कमी होऊ लागतात. मग वैराग्याची जी मावळती वेळ आहे ना, वैराग्य जिथे मावळू लागते अथवा ज्ञान अभ्यासाचे जे वार्धक्य आहे म्हणजे मॅच्युरिटी, ज्ञान आणि अभ्यास याला सुद्धा मॅच्युरिटी येते आणि योगरूप फळाची अशी ही परिपक्व अवस्था त्याला प्राप्त होते। ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाचियांगा तै ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुष पुनवे हुनी चतुर्दशी जे तुले उणे पण शशी का सोळे पाऊनी जैसी पंधरावी वाणी सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे एर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा ब्रह्माणी ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलबलाहे होय तो गा पै तेची होणे न विण प्रतीती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता इथ। हे भाग्यवंत अर्जुना, अशी ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो। आणि ही शांती कशी येते, ही पायऱ्या 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 पायऱ्याने येत असते। एक श्लोक आला होता, श्रेयो ही ज्ञान मभ्यासाच, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्याग त्यागा शांतिरणंतरम। श्रेयो ही ज्ञानम अभ्यासा, म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे। श्रेय ही ज्ञानम अभ्यासाज ध्यानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्याग आणि ध्यानापेक्षाही कर्मफळाचा त्याग हा त्याच्या वरची पायरी आहे। आणि कर्मफलत्याग करण्यापेक्षाही वरची जी पायरी असते ती असते शांती। आणि ती शांती, हे भाग्यवंत अर्जुना, अशी ती शांती जेव्हा संपूर्ण अशा साधकाच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो, म्हणजे तो मोक्षाच्या मार्गाने जाऊन ब्रह्मपद प्राप्त करतो। पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी थोडंसं उणेपणा असतं, नाही का? चतुर्दशीला एक कला कमी असते, मग पुढल्या दिवशी पौर्णिमा असते, पौर्णिमेच्या दिवशी एकही कला कमी नसते। तर पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी जेवढे उणेपण असते किंवा 16 कशी सोन्यापेक्षा 15 कशी सोने, म्हणजे 24 कॅरेटपेक्षा 22 कॅरेट हे थोडंसं हिनकस मानल्या जाते, कमी कसाचं मानल्या जाते, त्याप्रमाणे समुद्रामध्ये वेगाने जे पाणी जात असते ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच जसे समुद्राचे स्वरूप असते। जे वाहतं पाणी आहे ती गंगा आहे आणि जे स्थिर पाणी आहे ते समुद्र आहे। म्हणजे गंगासागरला जेव्हा आपण जातो, गंगा ज्या ठिकाणी समुद्राशी मिळते, गंगेचं पाणी वेगात येताना दिसते आणि वेगात येऊन ते समुद्राशी मिळते, मग समुद्रात मिळाल्यानंतर ते स्थिर होते, मग त्याला कुठला काही प्रवाह नसतो। ब्रह्म आणि ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणारा यांच्या योग्यतेमध्ये जसे अंतर आहे, आणि अर्जुना शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्मत्वरित होतो। आता ही शांती म्हणजे गप्प बसण्याची शांती नाही आहे, ही शांती कोणती आहे, ते क्रमाक्रमाने प्राप्त झालेली शांती आहे। अभ्यास करून ज्ञान मिळवणे आणि अभ्यास ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग ध्यानापेक्षा वर गेल्यानंतर कर्मफळाचा त्याग आणि हे सर्व झाल्यानंतर जी उत्पन्न झालेली अवस्था ती शांती आहे। ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा। अशा प्रकारची शांती आपल्या हृदयात प्रकट झाल्यानंतर आत्मबोधाचा विस्तार प्रकट होतो। मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे, मग जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला शांती शांती। जेथ आप परू नेणिजे निर्धारिता। मग माझा कोण आणि परका कोण, मी कोण आणि तू कोण, हे प्रयत्न करूनही वेगवेगळं निवडता येत नाही। ती उच्च दशा शांतीची, ती अशा योगाने प्राप्त करून घेतलेली असते। परंतु तेच ब्रह्म तो जेव्हा प्रत्यक्ष होतो आणि जेव्हा ते ब्रह्म पण अनुभवाला येते, तेव्हा ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज। इतक्या उच्च प्रतीची ती योग्यता आहे। माऊलींनी हे क्रमाक्रमाने सांगितलं आहे या 53 श्लोकाच्या माध्यमातून। काय क्रम लावला होता? पहिल्यांदा तो अहंकारावर विजय मिळवतो। अहंकारावर विजय मिळणे काही सोपं आहे का? आधी सांगितल्याप्रमाणे हा अहंकार आपण जेव्हा जन्मतो त्यावेळीपासून आपल्याशी चिकटतो, तर मरेपर्यंत, म्हणजे जन्मल्यानंतर व्यवस्थित जगू देत नाही आणि मरताना व्यवस्थित मरू देत नाही, असा हा अहंकार असतो। अहंकारानंतर दुसरा मोठा शत्रू काय असतो? बल। बल म्हणजे फक्त हे आपल्या अंगची पॉवर नाही, म्हणजे नुसतं मी किती माझ्यात किती मस्क्युलर पॉवर आहे असं नाही। बल म्हणजे या अहंकाराला जोडीदार असलेला दुसरा शत्रू, आणि त्याचा संबंध अहंकाराशी सख्या मावसभावाचा संबंध असतो। बल आणि अहंकार हे सख्य मावसभाव असतात, ते एकमेकांना सपोर्ट करत असतात। त्यानंतर तिसरा शत्रू असतो दर्प। दर्प म्हणजे मस्ती। थोडंसं काही आपल्याला साध्य झालं, मिळालं, चार पैसे मिळवले की मग चढलेली मस्ती। कोणत्या एखाद्या गोष्टीमध्ये विजय मिळाला असेल तर चढलेली मस्ती, थोडंसं ज्ञान, 4 जास्त शिकला असेल तर अंगात चढलेली मस्ती, ही सगळी मस्ती जी आहे तो दर्प आहे। आणि त्यानंतरचा जी स्टेप आहे ती म्हणजे काम। काम, कामना, डिझायर, सेक्स या सर्व गोष्टी मिळून काम। तर काम जर पूर्ण झालं, मनात आलेलं कर्म जर पूर्ण झालं, काम म्हणजे कामना ठेवून केलेलं कर्म पूर्ण झालं, तर मग खुशी मिळते। पण ती निरंतर नसते, कारण काम कधी संतुष्ट होतच नाही। कामाचा कुठे शेवट नाहीच आहे। आणि कामाच्या असंतुष्टीमुळे निर्माण होणारा क्रोध, क्रोधाची सुरुवातच अपूर्ण कामातून निर्माण होत असते। कामना जर कुठलीही पूर्ण झाली नाही तर माणसाला राग येतो, आणि तो राग माणसाला पूर्ण बर्बाद करून सोडतो। आणि नंतर परिग्रह, आणि हे सर्व टाकून ममत्व बुद्धीसुद्धा त्या साधकाची गेलेली असते। आणि जेव्हा अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह आणि ममता इतक्या सगळ्या गोष्टी तो या सर्व गोष्टींच्या पायऱ्यांवरून चढत वर जातो, या सर्वांना जिंकून जेव्हा वर जातो, तेव्हा मग त्याला ती अप्रतिम शांतीची अवस्था प्राप्त होत असते। आणि देव सांगतात की असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो। हे ब्रह्मरूप होणे दुसऱ्या कोणाची त्यात हिम्मत नाही की तो ब्रह्मरूप होऊ शकेल। ते शांती पैगा सुभगा, संपूर्ण ते तयाचिया अंगा। अशी जी शांती ही पूर्णपणे त्याच्या अंगाला येते, आणि तई ब्रह्म होवाव्या जोगा होय तो पुरुष। एवढी अवस्था झाल्यानंतर तो पुरुष कसा ब्रह्म होतो? गंगा, वाहती गंगा खळखळ करत वाहत असते, पण एकदा का समुद्राला मिळाली म्हणजे मग तिला परत व्हायचं नसते, ती एकरूप झालेली असते। तसा हा पुरुष ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर त्याची सगळी साधनासुद्धा संपते। त्याला ज्ञानाची गरज नाही, अभ्यासाची गरज नाही, वैराग्याची गरज नाही, कशाचीच गरज नाही। त्याला ती पूर्ण शांती लाभलेली असते आणि तो ब्रह्मैक्य प्राप्त करून घेत असतो। अशा प्रकारे या 53 श्लोकाच्या माध्यमातून माऊलींनी हा बोध ठसवून दिलेला। आणि आज आपण हा 53 अध्याय इथे संपवतो। उद्यापासून 54 अध्याय घ्यायला आपण सुरुवात करू। 54 श्लोक घ्यायला सुरुवात करू। हा 18 अध्याय आहे, परत अध्याय म्हणून निघतो माझ्या तोंडातून। तर 54वा श्लोक उद्या आपण सुरू करू. आज 53व्या अध्यायाची समाप्ती इथे होणार आहे. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.